ओद्याय बेन या हटी ओनाले गोठे से आफाय खास कोइन जास्ते दिया अंदाज उजे नाय ते आपा तिहे पाने बागे बागे दूर निंगी जाहू कहा का देव दुथा कोई अखला वचन जर खोरा एन मजबूत आता एन बादा पापा एन आज्ञा मुन्ना खोरी शिक्षा मिली तर आपा ओहड़ा मोठा तारना बदल बेपरवा रहू तर आपा कहको वाचाई हो ती तारना गोठ आखना सुरुवात मालका पाने जायली है एन ती ओना ना रहा ते बदल पुरावो पटवी देन हो त्यहा आरे देवे भी निशान्यो नवायो कामे जुद जुदे रीति बहादुरी देखाड़ीन एन आपे मोरजे प्रमाणे चोखा आत्मा देनगी वाटी देन पुरावो देनो कहा का ज्या अगला ओनारा दुनिया बोदेल आमा बोलझे ती ते देवदूता ताबामा थोया नाय योके ठिकाने कादे ओढ़ पुरावो देनलो ही का मोई जाणारा माहोती काय का तू त्या आठवण कोवा नाय ते माहोती काय का तू त्याल मिळवा तुये त्याल देवदूता कोता वाईस कोमी कोला है तुये त्याल मानपान एन मोठेपणा मुगुट पोवाडियो एन तो आता कमाओ त्याल अधिकार देनलो है तुये बादा काय त्या ताबे त्या पाघा तोळे थोवला है बादा काय त्या ताबे थोवला है या अर्थो ओ का त्या ताबे काय देना नाय एहको काय बाकी राखी थोविहा नाय पेन बादा काय त्या ताबे थोवला है एहको आजो हदो आपे नजरे पोढ्या नाय खोरा तेरी ज्या इसुल देवदूता कोता वाईस कुमी कोलाता मोरण हाव्या त्या हटी मानपान एन मोठेपणा मुगुट पवल एहको आमे नजरे पोढे ते देवा मेहरबानी को बाधा हटी मोता भोगो है या हटी एहको जाया ज्या हटी बाधा का है एन जे कोई बाधा का है ते खूब बहाल माना पाना मा ले येते त्या तारणा जो कोणारो त्याल दुख आवन है कोई पाका पूरा को वा ई त्याल हराता कहा का जो चोखा कोणारो एन जहाल चोखा को आमा ये है त्या बाधा योका पाने हेता या कारणा हटी इसु त्याल बहा आखा लाजवाय नाय तो आखे आय मा बहा पाय तो नावा कीर्ति आखी लोखा सोबाय माय वाखानी को ही एन पासो तो आखे आय त्यावो बोर्स थोवी ते कोई देखा आय एन देवे माल देनले पोहे ज्या हटी पोहे युकाज लोया महा आते त्या हटी तो भी त्या हर को लोया महा जायो या हटी का मोता अधिकारी जो कायो बूत या लापे मोते को नाश कोई टाकवा एन जा मोता दाकी कोई जिंदगी बोई गुलामगिरी को बांधाला त्या बाधा सुटा कोवा बाधाल मालूम है का तो देवदूता मुदतील नाहीते अब्राहमा पोहा मुदतेली है या हटी त्याल बाधे रीते आपे बाधा आरका होना जरूरी आता या हटी का लोखा पाफा माफी कोरा हटी आफाय देवा गोठिये बदल मायाळू एन बोरसदार मोठो याजक होवा कहा का ज्या हटी ते स्वतः पारखे दुख भोग्या त्या हटी जहा पारख हो है त्याल मुदत कोरा हटी तो गोतिवान जाइलो है।